आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
आकाशवाणी नागपूर संस्कृती भिलंडे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्व 19 जिल्ह्यात दुग्ध विकास प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबविण्याचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय. राज्यातील निवडून आलेल्या नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांचा कालावधी 2.5 ऐवजी 5 वर्ष होणार. पूर्वलक्षी प्रभावानं होणार अंमलबजावणी. राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंगच्या काल जाहीर झालेल्या क्रमवारीत विदर्भातील अनेक शैक्षणिक संस्थांचा समावेश. आणि केंद्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालय नागपूर मनपा आणि महामेट्रोच्या वतीनं आयोजित स्वातंत्र्यदिन विशेष मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शनाला आजपासून सुरुवात. पशुपालन आणि दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्व 19 जिल्ह्यातील दुग्ध विकास प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबविण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. नागपूर इथं मदर डेअरीच्या माध्यमातून राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळामार्फत 500 कोटी रुपये खर्चाचा दुग्ध प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यामुळे विकासाला चालना मिळून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत या प्रकल्पासाठी 149.26 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांना दिली. या प्रकल्पात उच्च दुग्ध उत्पादन क्षमता असलेल्या गायी म्हशींचे वाटप, गायी म्हशींमधील वंध्यत्व निवारण कार्यक्रम, उच्च दुग्ध उत्पादन क्षमता असलेल्या भ्रूणांचे प्रत्यारोपण केलेल्या कालवडींचे वाटप, पशुप्रजनन पूरक खाद्याचा पुरवठा, चारा पिके घेण्यासाठी अनुदान, विद्युत चलित कबाळकुट्टी संयंत्रांचे वाटप आणि आधुनिक पद्धतीनं दुग्ध व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण अशा 9 घटकांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी 3 वर्षाच्या कालावधीसाठी 149.26 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणखी काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्यात राज्यातील 390 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कर्जासाठी KfW कंपनीशी स्थिर व्याजदरानं करार करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. हे प्रकल्प यवतमाळ वाशिम तसंच चंद्रपूर जिल्ह्यात उभारण्यात येत आहे. राज्यातील निवडून आलेल्या नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांचा कालावधी 2.5 ऐवजी 5 वर्ष करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती आणि औद्योगिक नागरी अधिनियम 1965 मध्ये सुधारणा करण्यात येतील. राज्यातील नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका 2021-22 मध्ये झाल्या असून त्याचा कालावधी 2.5 वर्षाचा आहे. तो आता संपत असल्यामुळे हा कालावधी 5 वर्षाचा करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय पूर्वलक्षी प्रभावानं लागू करण्यात येईल. याशिवाय शासकीय खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवृत्त अध्यापकांना ठोक मानधन देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला. सुधारित हायब्रिड एन्युईटी योजनेत राज्यातील 6,000 किलोमीटर रस्ते डांबरीकरण करण्यात येणार होते, मात्र त्याऐवजी या रस्त्यांचं सिमेंट काँक्रीटीकरण करण्यासाठी आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सुधारित 36,964 कोटी खर्चास मान्यता देण्यात आली. तर यंत्रमागांना अतिरिक्त वीजदर सवलतीसाठी नोंदणीची अट शिथिल करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज अहिल्याबाई होळकर यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली. अहिल्याबाई होळकर यांनी देशभरातल्या तीर्थक्षेत्रांचा जीर्णोद्धार करून आणि मंदिरं बांधून सनातन संस्कृतीच्या संवर्धनात अतुलनीय योगदान दिलं आहे अशा शब्दात आपल्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ट्विट संदेशाच्या माध्यमातून अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन केलं. देशातील पहिलं आंतरराष्ट्रीय दर्जाचं अहिल्याभवन मुंबईत उभारणार असल्याची घोषणा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज केली. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मानखुर्द इथं अहिल्याभवन उभारलं जाईल. 35,500 चौरस मीटर इतक्या परिसरात हे भवन उभारलं जाणार असून त्यासाठी 47 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याचं मंत्री लोढा यांनी सांगितलं. या संकुलाच्या दर्शनी भागात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येईल. तसंच महिलांच्या योजनासंदर्भातील विविध विभाग एकाच छताखाली आणले जातील. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं प्रसारण सेवा नियमन विधेयक 2024 मसुद्यावर अभिप्राय आणि सूचना देण्याची मुदत 15 ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. यावर विचारविनिमय करून कायद्याचा नवा मसुदा तयार केला जाईल असं माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं म्हटलं आहे. विधेयकाच्या मसुद्यावर विविध संघटनांकडून अनेक शिफारसी अभिप्राय आणि सूचना प्राप्त झाल्या असल्याचंही मंत्रालयानं म्हटलं आहे. कोलकाता इथल्या वैद्यकीय महाविद्यालयात महिला निवासी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा निषेध नोंदवण्यासाठी देशभरातल्या निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे. फोरडा या निवासी डॉक्टर संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. राज्यात विविध सार्वजनिक रुग्णालयातल्या निवासी डॉक्टरांनी आज काम बंद आंदोलन सुरू केलं. निवासी डॉक्टरांची राज्य संघटना मार्डच्या वतीनं या प्रकरणाची केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. नागपुरातही निवासी डॉक्टर संघटना मार्डनं आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. सकाळी 9 वाजेपासून निवासी डॉक्टरांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय डागा आणि मेयो रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर घोषणा देत या घटनेचा निषेध नोंदवला. दरम्यान शासकीय रुग्णालयातील आपत्कालीन रुग्णसेवा तसंच ओपीडी सुरू ठेवण्यात आली आहे. मात्र निवासी डॉक्टर बेमुदत संपावर गेल्यानं रुग्णसेवा काही प्रमाणात विस्कळीत झाली आहे. याशिवाय नागपूर शहर आणि ग्रामीण भागात सुरू असलेले प्राथमिक आणि नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू आहेत. हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत आजपासून आपापल्या घरांवर तिरंगा फडकवून स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवात सहभागी होण्याचं आवाहन सरकारनं केलं आहे. या मोहिमेअंतर्गत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी नवी दिल्लीत भारत मंडपम इथून तिरंगा बाईक रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. या बाईक रॅलीमध्ये लोकसभा आणि राज्यसभेतले खासदार सहभागी झाले होते. हर घर तिरंगा अभियानाच्या अनुषंगानं आज नागपुरात सकाळी 6 वाजता तिरंगा मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं. नागरिकांनी मोठ्या संख्येनं या मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवला. तत्पूर्वी काल मनपातर्फे एक शाम शहीद ओके ना या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमामध्ये 100 कलावंतांनी विशेष सहभाग नोंदवला. 97 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ रवींद्र शोभणे यांनी हर घर तिरंगा अभियान यशस्वी करण्यासाठी केलेलं आवाहन आता ऐकूया.
नमस्कार, मी रवींद्र शोभणे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि त्या स्वातंत्र्याचा आनंद, त्या स्वातंत्र्याचा जल्लोष आपण दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी साजरा करीत असतो. हा आनंद साजरा करण्याकरता आपल्या घरावर तिरंगा लावावा आणि आपला हा स्वातंत्र्य दिनाचा जो आनंद आहे, जो जल्लोष आहे, तो अधिक मोठ्या प्रमाणात साजरा करावा अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीनं उच्च शैक्षणिक संस्थांची या वर्षीची राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग काल जाहीर करण्यात आली. यामध्ये पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाला सर्वोत्कृष्ट विद्यापीठांमध्ये 3रा क्रमांक मिळाला आहे. देशातल्या 100 सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या रँकिंगमध्ये महाराष्ट्रातील 10 विद्यापीठांचा समावेश आहे. यात दत्तामेघे उच्च शिक्षण आणि संशोधन संस्था वर्धा 42व्या स्थानावर आहे. समग्र संस्थांच्या श्रेणीमध्ये निवडलेल्या देशातील 100 शैक्षणिक संस्थांमध्ये महाराष्ट्रातील 11 शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे. यात विदर्भातील दत्तामेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च वर्धा 71व्या स्थानावर तर विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था नागपूर 77व्या स्थानावर आहे. अभियांत्रिकी शिक्षण संस्थेच्या रँकिंगमध्ये देशातील 100 अभियांत्रिकी संस्थांमध्ये महाराष्ट्रातील 5 संस्थांचा समावेश आहे. यात विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान नागपूर 39व्या स्थानावर आहे. महाविद्यालयांच्या रँकिंगमध्ये विदर्भातील सरकारी विज्ञान संस्था नागपूर 64व्या क्रमांकावर तर श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावती 99व्या क्रमांकावर आहे. देशातील 100 उत्कृष्ट व्यवस्थापन संस्थांमध्ये महाराष्ट्रातील 9 संस्थांचा समावेश आहे. यामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूर 31व्या स्थानी आहे. सूचना आणि प्रसारण मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालय नागपूर तसंच महानगरपालिका आणि महामेट्रोच्या वतीनं आझादी का अमृत महोत्सव विभाजन विभीषिका आणि हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत नागपुरातील सीताबर्डी मेट्रो स्टेशन इथं मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं असून आज आयुक्त आणि प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आलं. यावेळी मान्यवरांनी प्रदर्शनीची पाहणी देखील केली. पालिका शाळेचे विद्यार्थी महापुरुषांच्या वेशभूषा धारण करून या कार्यक्रमात सहभागी झाले होते. 13 ते 15 ऑगस्ट असे 3 दिवस हे प्रदर्शन नागरिकांसाठी पाहण्यासाठी खुले राहणार आहे. दरम्यान भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील सन 1857 ते 1947 या कालखंडातील घडलेल्या महत्वपूर्ण घटना, ऐतिहासिक स्थळ, ज्ञात आणि अज्ञात क्रांतिकारक आणि राष्ट्रपुरुषांची माहिती देणाऱ्या दुर्मिळ छायाचित्रांचं मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शन उद्घाटन उद्या बुधवारी सकाळी 11 वाजता वर्धा जिल्हा क्रीडा संकुल इथं होणार आहे. नागपूर विभागातील चांदूर रेल्वे आणि भुसावळ विभागातील वाघळी स्थानकावर कायद्यामुळे अनेक नॉन इंटरलॉकिंग गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही गाड्यांच्या वेळेत बदल आहे. प्रवाशांनी गाड्यांबद्दल माहिती काढून मगच प्रवास योजना आखावी आणि रेल्वेला सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं आहे. विदर्भातील अमरावती, वर्धा, अकोला, बुलढाणा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये आज तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान उद्या आणि परवा संपूर्ण विदर्भात हवामान सामान्य राहण्याचा अंदाज. जागतिक हवामान बदलाच्या कालखंडात देशांतर्गत कृषी विद्यापीठाकडून व्यावसायिक शेती पद्धतीत सुसंगत निरंतर संशोधन होत असून तंत्रज्ञानाचा वापर या संशोधनाचा जलद गतीनं प्रचार प्रसार होण्यासाठी करण्यात येत आहे. आता एका शेतकऱ्याकडून दुसऱ्या शेतकऱ्याकडे समांतर तंत्रज्ञान प्रसाराची आवश्यकता डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ शरद गखाड यांनी प्रतिपादित केली. सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला तथा नेटवर्क ऑफ आशिया अँड पॅसिफिक प्रोड्युसर्स ट्रेड फेअर यांच्या संयुक्त माध्यमातून आयोजित कापूस उत्पादनासाठी उत्कृष्ट व्यवस्थापन पद्धती ही विषयावर 3 दिवसीय राष्ट्रीय प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्व 19 जिल्ह्यात दुग्ध विकास प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवण्याचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय आणि राज्यातील निवडून आलेल्या नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांचा कालावधी 2.5 ऐवजी 5 वर्ष होणार, पूर्वलक्षी प्रभावाने होणार अंमलबजावणी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.